ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे भक्त जना संरक्षक भक्त जना संरक्षक पति महेश्वरा ओम जय जगदीश हरे
तत्वांचा भोग से व्या व्याधि तुच हरुनिया निज सेवत दुखाला हो भोगिस व्याधि तुच हरुनिया निज सेवत दुखाला हो धावनी भक्त व्यसन हरिषि दर्शन देशी त्याला हो धावनी भक्त व्यसन हरिषि दर्शन देशी त्याला हो झाले अस तिल कष्ट अतिशय तुमचे शेज त्यावरे हो ध्यावे थोडे भक्त जनांची पूजनादिचा करे हो ध्यावे थोडे भक्त जनांची पूजनादिचा करे हो ओ आळे तो पंच प्राण ज्योती सुमती करे हो ओ आळे तो पंच प्राण ज्योती सुमती करे हो सेवा टिंकर भक्त प्रीति अंतर परिमळ वाढे हो जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरे हो आळवितो सब प्रेमे तुझला आरती घेऊन करे हो जय जय साईनाथ आता साईंच्या चरणाशी हो आज्ञेस्तव हा आशीर प्रसाद घेऊन निज सदनाशी हो आज्ञेस्तव हा आशीर प्रसाद घेऊन निज सदनाशी हो जातो आता येऊ पुनरपि तव चरणाचे पाशी हो जातो आता येऊ पुनरपि त्व चरणाचे पाशी हो उठव तुझला साई माऊले निज हित साधायासे हो जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरे हो आळवितो सब प्रेमे तुझला आरती घेऊन करे हो जय जय साईनाथ आता पहुडावे स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडिला बाबा चौक झाडिला दयावरे सुप्रेमाचा शिडकावा दिदला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता पाय घड्या घातल्या सुंदर नववेधा भक्ते बाबा नववेधा भक्ते ज्ञानाच्या समया लावणी उजळल्या ज्योते आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता भावार्थाचा मंचक हृदया काशी टांगिला हृदया काशी टांगिला मनाचे सुमने करुनी केले से देला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा खरा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता द्वैताचे कपाट लावून एकत्र केले बाबा एकत्र केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडूनी पडले सोडले आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता आशा तृष्णा कल्पनेचा सोडून गलबला बाबा सांडून गलबला दया क्षमा शांती दासे उम्यासे वेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता आलक्ष उन्मनी घेऊनी नाजुक दुःशाला बाबा नाजुक दुःशाला निरंजने सद्गुरु स्वामी निज विलसे झेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त पाहि प्रसादाची वाट द्यावे धुनी या ताट शिष घेऊनी जाईला तुझे झालिया भोजन झालो एक संवाद माळून या देवा शिष घेऊनी जाईला तुझे झालिया भोजन तुका मने चित्त करून राहिलो निवांत शिष घेऊनी जाईला तुझे झालिया भोजन पावला प्रसाद आता विठोनी जावे बाबा आता निजावे खाकुला तो श्रम कळो तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा फुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुम्हाशी जागवू आम्ही आपुल्या चाळा बाबा आपुल्या चाळा शुभाशुभ कर्मे दोषी हरावया पीडा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा फुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुका मने दिले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा आपुल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा फुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय
Sacred, holy and supreme is Baba's vibhuti, pouring forth in brilliant stream his play of vibhuti. So auspicious is its might, it grants liberation. Baba's vibhuti is power, protects me, paramam pavitram baba vibhutim paramam vichitram లీలా విభూతిం పరమార్థ ఇష్టార్థ మోక్ష ప్రదాతము బావా విభూతిం ఇదమాశ్రయామి. ఓం ఓం సాయి ఓం, ఓం సాయి శ్రీ సాయి జయ జయ సాయి, 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 ఓం సాయి శ్రీ సాయి జయ జయ సాయి.